सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर। फोटो को अगर फेविकॉल से चिपका लिया जाए नो प्रॉब्लम, पर कुछ लोग तो अपने कान से अपने फोन को चिपका लेते हैं इस तरह कि भाई ये वो जोड़ है जो कभी नहीं टूटेगा। मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर। आपल्या त्या मित्रांबद्दल बोलतो आहोत ज्यांचं फोन प्रेम जग जाहीर आहे। लाईन वर कोण आहे? गुड मॉर्निंग।
गुड मॉर्निंग, दुसरा उमेश बोलतोय।
बोल उमेश, कोण आहे तुझ्या आयुष्यातली ती व्यक्ती जी प्रचंड फोनवर करते प्रेम?
कोण आहे रुद्र? माझा एक मित्र आहे विवेक नावाचा, आम्ही तेव्हा पण भेटतो पण तो नेहमी फोन मध्येच बोलत राहतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीला इग्नोर करून तो म्हणजे तासन तास फोन मध्येच बोलत राहतो, तर ते मला आवडत नाही म्हणून मग म्हटलं असं नाही पाहिजे ना।
हा बरोबर आहे। आज जो विवेक तुला ऐकत असेल काय सांगावं असं वाटतंय त्याला?
समोरच्या व्यक्तीला पण ड्यू रिस्पेक्ट, एक रिस्पेक्ट म्हणजे समोरची व्यक्ती जर असली आधी त्याला दे, नंतर तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दुसऱ्यांना कोणाला कॉल करायचं ते करा।
आणि एक गोष्ट सांगण्यासाठी सर्वे वगैरे करण्याची काही एक गरज नाहीये। जी व्यक्ती तासन तास फोनवर बोलत असते पलीकडे बोलणारी जी व्यक्ती असते ना ती फार जास्त खास असते, म्हणूनच इकडे जात आपले तास असतात। असो बरोबर, स्पेशल व्यक्तींसोबत गप्पा मारायलाच पाहिजे। आजूबाजूच्या नाही जरा किंमत द्या रे। हा चॅटिंग मध्ये लटकला माणूस अडकला एकदा की पाहायला तयार नसतो समोरच्या माणसाचा काय ते पापड लाही 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 होते आहे लाही। तुमच्या आयुष्यात आहे कोणी असा फोनचा प्रियकर, फोन प्रेमी? 6601935 नंबर आहे, शेअर करा जरा त्याचं नाव, जरा आपण इकडे कान उघाडणी करूयात। असो की अन का से खूबसूरत सा ट्रॅक आ रहा है, जी हजूरी रोमॅन्टिक वाला गाना। आणि खरंच या गाण्यात एक्सप्लेन केलं बरं का त्या लोकांनी की हो तासून तास फोनवर बोललंच पाहिजे असं काही नाही, आजूबाजूच्यांनाही जरा किंमत द्या। बाकी पुढलं वाक्य गाण्यात नाही सांगितलं गेलेलं, ते आपण आपल्या मनाने टाकून द्यायचं, बजाते राहो।